खायला कुठला चांगला
तो एकदम दम नाही छोट
शेवटचा म्हटला त्यांनी खूप दम लागतो जास्त लास्ट वन विच शी सॅन्ड इट गिव्ह लॉट ऑफ प्रेशर ऑन द ब्रेथ
ब्रेथ
She was yesterday singing also, one with that another lady.
Yes.
That was also, but I think it is recorded here.
Yes.
She said, I think.
They take a high pitch tune and then after the generous tune sing a low pitch.
That is what is it?
Yes.
The only good tune is high pitch. But when the singer is a bit tired, so they come down. Generally, I will ask, I don't know, but generally the tunes of Bhajan, they are high pitch.
Yes.
When they start these same tunes, tired.
Yes.
असं होतं का बाई की भजनाचा गळा हा पुष्कळ उंच गळा असतो आणि तो तुम्ही घेतल्यानंतर मग तुम्हाला दमल्यासारखं होतं असं होतं का
काल सध्या भजनाच्याच म्हटल्या पण छान आलेला भजनाचा म्हटल्या तो बराच वेळ म्हटल्या ना
नाही काही भजनांचे गळे हे खूप उंच असतात कारण भजनाला काय एखादं उंच म्हटलं तरी चालतं ना आणि तो गळा जर सात्यावर घेतला फार उंच
म्हटलं
भजना पण भजनाला पण जाता का
भजनाला नाही जात पण गौर गणपतीची लग्नाची दळणाची पण
फेराची
भजनाला नाही जात भजनाला आमच्याजवळ काय एवढं शिक्षण नाही काय आपलं सगळं समजत
शिक्षण नाही लागत शिक्षण नाही लागत
शिक्षण नाही लागत पण त्याचे चांगलं माहिती मिळली पाहिजे त्याचं हिरीत जाऊन बसायचं ना आता पोरवेळा म्हणते त्यांना चांगले आणि येत
तुम्ही आता खूप छान म्हणला की
तुमचं पण काय वाईट आहे का तुमचं वाईट
छान आहे
आईचं सासूबाईचं लक्षात ठेवलं म्हणून त्यांनी तुमच्या माग कोणीतरी उचलायला पाहिजे तुम्ही कोणाचं शिकल्या
जास्त करून म्हणजे जात्यावरच्या ओव्या म्हटलं आईचं जास्त
आणि इकडे सासरी आल्यावर काही नवीन गळे वगैरे घेतले का
हा त्या आमचं मावळण सासू होते ना राहिला होते आमच्या शेजारी ती म्हणायची तर ते राहिलं त्या
किती मुलं आहेत तुम्हाला
दोघे
मुली मुलगा नाही जास्त गाणं म्हणता का काय काय वय गेलं
नाही गावलन गावलन गावलन
गवळण गवळण ही नाही नो गवळण इज टू बी सॉंग विथ भजन
येस
शी सिंग्स द play songs on fair for the festivals
yes
and this generally these are the two things I sing
high pitch is important to have a good voice
हा ते उंच गळा असेल तर तो चांगला गळा असं म्हटलं जात का साधारणपणे नाही सगळं आम्हाला चांगलं वाटतं तुम्ही काय समजता
तुम्हाला काय वाटतं
आम्हाला तुमचे बरेचसे गळे आवडले तुम्हाला काय वाटतं असं विचारायचं उठाव मध्ये म्हणजे उंच म्हटलं हाय पिच सॉन्ग विच इज जनरली कन्सिडर्ड अ गुड व्हॉइस and good song also. When they sing, they say ki that gives a good impression. Long time they cannot sing.
There is other characteristic to have a good voice.
Yes.